काय झालं मला सांग. हे झालं गेलं लय झालं वय झालं आता थांब. हे भाऊ तुला काय झालं मला सांग. ए झालं गेलं लय झालं वय झालं आता थांब. कुणीतरी तुला छळलंय म्हणलंय चुरगडलंय आतमधील लय जडलंय तुला कस नाही कळलंय.
मन माझलंय गडबडलंय धक्का बसला धडधडलं तडफडलंय वाटर मारून बडबडलं. मला ये गोड बोलन अरे त्याच्या पुढं साखर बी गोड नाही. पण बोलताना मुद्दा असं मांडते की त्याला काही तोड नाही. कधी माझ्यावर चिडली नाही काही झालं तरी रडली नाही. लाडी गोडी प्रेमाची माझ्या हृदयाला भिडली नाही.
अरे नशिबानं मिळतय पण तू का बाजूला सरकवलंय गुरमीनं पिरमाला खड्डा पाडून अडकवलंय.
तुला ये लावलंय 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 रावलंय तिनं ये लावलंय 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 लावलंय. मला ये लावलंय 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 लावलंय
सांगू कस तुला फ्युचर आता माझं मला सांगायला वेळ नाही. चेंज कर तुझं नेचर तुला सांगतो मी प्रेम म्हणजे खेळ नाही. प्रेमान हात तिचा हातात घे भाऊ सोडून दे राहू नको माझा तर भाऊ. अरमी विलय तोऱ्यानं झाला गेला धुडकावलंय पण इझी शब्दात भावा तुला समजावलंय.
तुला ये लावलंय 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 रावलंय तिनं ये लावलंय 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 लावलंय